माणसानं साधं असावं पण भोळं असू नये, स्वतः लबाडी करू नये, पण इतरांची लबाडी ओळखता आली पाहिजे हो, तरच तुमचा या दुनियेमध्ये निभाव लागेल। नाहीतर तुम्हाला टोपी घालायला लोक टपलेलेच असतात, आणि हे तुमचं तुम्हाला शिकलं पाहिजे। अगदी देवबाप्पा प्रसन्न झाला ना तरी तो तुम्हाला धन दौलत देईल हो, पण लबाड माणसांपासून ती कशी वाचवायची हे मात्र तुमचं तुम्हालाच शिकलं पाहिजे। ही राजाभाऊंची गोष्ट सायकाना, भोळसट राजाभाऊंची गोष्ट।
त्यागराज नावाचा एक गरीब ब्राह्मण एकदा जंगलातल्या वाटेनं चालला होता। संध्याकाळची वेळ होती। अंधार पडला की वाट सापडणं कठीण म्हणून त्यागराजनं ठरवलं की कुठेतरी सुरक्षित जागा पाहून रात्री झोपावं आणि सकाळी परत आपल्या वाटेला लागावं। तो एका झाडाखाली बसला। त्यानं आपली शिदोरी उघडली, खायला सुरुवात करणार इतक्यात त्याला वाचवा वाचवा असे शब्द ऐकू आले। त्यागराजला मोठं आश्चर्य वाटलं, एवढ्या रात्री जंगलात कोण बरं संकटात सापडलं असेल। तो आवाजाच्या रोखानं गेला तर त्याला एक विहीर दिसली आणि त्या विहिरीतूनच आवाज येत होता। त्यानं डोकावून पाहिलं तर एक वाघोबा, एक माकड आणि एक माणूस असे विहिरीत पडलेले त्याला दिसले। अरे तुम्ही विहिरीत कसे पडलात असं त्यागराजनं विचारलं। तेव्हा माणूस म्हणाला, मी पाणी पिण्यासाठी उडी मारली तर खाली चिखलात माझे पाय अडकले। माकड म्हणालं, या माणसाची उडी पाहून मी ही उडी मारली तर मी सुद्धा चिखलात अडकलो। वाघोबा म्हणाला, या माणसाची आयती मेजवानी मिळेल या आशेनं मी उडी मारली तर मी ही गाळात फसलो। त्यागराजला त्यांची दया आली। त्यानं एक पारंब्यांचा मजबूत दोर बनवला आणि तो म्हणाला, आधी कुणाला बाहेर काढू। माणूस म्हणाला, मी तुझ्यासारखाच माणूस आहे, मला आधी बाहेर काढ। त्यागराज म्हणाला, नाही मी आधी वाघोबाला बाहेर काढतो, तो शक्तिवान आहे, तुम्हाला बाहेर काढण्यासाठी तो मला नंतर मदत करेल। त्यागराजनं वाघाला बाहेर काढलं। वाघानं त्याचे आभार मानले, मित्रा तू माझे प्राण वाचवलेस, संकटाच्या वेळी मी तुझ्या निश्चितच उपयोगी पडेन, माझ्याकडे खूप सोन्याची नाणी आहेत ती मी तुला देतो। नंतर वाघोबाच्या मदतीनं त्यागराजनं माकड आणि माणसाला बाहेर काढलं। माकड म्हणालं, मी सुद्धा तुला केव्हा तरी संकटातून वाचवीन, तुला भूक लागली असेल ना तेव्हा तुला मी फळं आणून देतो। माणसाने मात्र त्यागराजचे साधे आभार सुद्धा मानले नाहीत। वाघोबानं आणून दिलेली सोन्याची नाणी त्यागराजनं घेतली। आता मी गुहेत जातो असं म्हणून वाघोबा निघून गेला। माकडानं फळं आणून दिल्यावर त्यागराज आणि तो माणूस दोघांनी त्याचा चांगला फडशा पाडला। मग माकडही उड्या मारत निघून गेलं। खाऊन पाणी पिऊन दोघं आडवे झाले। त्यागराज चालून चालून दमला होता, त्याला चटकन झोप लागली, पण तो माणूस जागाच होता। त्याच्या डोळ्यासमोर सारखी ती सोन्याच्या नाण्याची पिशवी दिसत होती। ती जर आपण चोरली तर आपली जन्माची काळजी मिटेल असा विचार करून त्यानं ती पिशवी उचलली। तेवढ्यात त्यागराज जागा झाला। खबरदार, दुष्ट माणसानं खिशातून सुरा काढून दरडावलं, मला ही सोन्याची नाणी हवीत, मला विरोध केलास तर खतम करून टाकीन। त्यागराजला खूप वाईट वाटलं। ज्याला आपण वाचवलं तो माणूसच आपल्या जीवावर उठला, पण तो म्हणाला, जा बाबा तू घेऊन जा ती सोन्याची नाणी। तेवढ्यात त्या माकडानं हळूच येऊन ती पिशवी दुष्ट माणसाकडून हिसकावून घेतली। अरे मूर्खा, ज्यानं तुझा जीव वाचवला त्याच्या जीवावर उठतोस, माकडानं त्याला हिणवलं। माहितीये माहितीये, तू नकोय मला अक्कल शिकवायला, माकड ते माकड आणि हुशारी करतोस, दे ती पिशवी इकडे असं म्हणून दुष्ट माणूस त्या माकडामागे धावला। पण माकड कसलं लबाड, ते दुसऱ्या झाडावर जाऊन बसलं। माणूस तिथे धावला, माकड परत तिसऱ्या झाडावर। दुष्ट माणसानं ओळखलं, माकड काही आपल्याला दाद देणार नाही। त्यानं सुरात त्यागराजच्या गळ्याला लावला आणि तो माकडाला म्हणाला, मुकाट्यानं पिशवी दे नाही तर याला खलास करीन। आता माकडाचा नाईलाज झाला। त्यानं मुकाट्यानं खाली पिशवी टाकली। दुष्ट माणसानं ती आनंदाने उचलली आणि तो ओरडला, हा 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 हा, आता मी याला खतमच करून जातो, नाहीतर हा कोतवालाकडे जाऊन मला पकडायला सांगेल। असं माणूस म्हणतोय ना म्हणतोय तोच, शेजारी झाडामागे लपलेल्या वाघाने उडी मारली आणि त्या माणसाला एका फटक्यात रक्तबंबाळ केलं. तो माणूस वाचवा 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 अशी गळ्याव्या करायला लागला. तेव्हा त्यागराज म्हणाला, जाऊ दे रे वाघोबा, सोडून दे ह्याला, झाली एवढी शिक्षा पुरी झाली. नंतर वाघोबा म्हणाला, राहू दे याला असंच इथे पडून, आम्ही तुला घरापर्यंत सोडायला येतो. वाघोबा आणि माकड त्यागराजला घरापर्यंत सोडायला आले. पण तो माणूस दुष्ट आहे हे तुम्हाला कसं कळलं? त्यागराजने विचारलं. कारण तू त्याला बाहेर काढल्यावर त्याने तुझे साधे आभारही मानले नाहीत. जी माणसं दुष्ट असतात ती दुसऱ्याचे ऋण मान्य करत नाहीत, म्हणून आम्ही तुझ्या आसपासच लपून राहिलो होतो. वाघोबा म्हणाला, माणसाची जातच अशी लबाड असते. पण मी पण माणूसच आहे की, त्यागराजने हसत हसत सांगितलं. त्या दोघांनी उत्तर दिलं, हो पण तू देव माणूस आहेस.